चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे आणखीन 3 रुग्ण आढळले। दुबई येथून पर्यटनाहून परतलेले पुण्यातील दाम्पत्य, त्यांची मुलगी, मुंबईहून पुण्यात आणणारा टॅक्सी चालक आणि त्या विमानातील आणखीन एक सहप्रवासी अशा एकूण 5 जणांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले असून ते पॉझिटिव्ह असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली। या 5 रुग्णांवर महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू असून सध्या 5 जणांची प्रकृती स्थिर आहे। या कोरोनाग्रस्त दाम्पत्याने ज्या टॅक्सीने मुंबईहून पुण्याला प्रवास केला त्या टॅक्सीचा चालक व रुग्णांच्या कुटुंबातील 3 नमुने तपासणीसाठी NIV पाठवण्यात आले आहेत। त्यांचे अहवाल सायंकाळी शासनाला प्राप्त झाले, त्यात आणखीन 3 कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे। ज्या संशयितांचे नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह येतील त्यांना पुढील 14 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नायडू रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार असल्याचे डॉक्टर म्हैसेकर यांनी स्पष्ट केले। 10 पर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर 1101 विमानातील 1,29,448 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे। सरकारच्या निर्देशानुसार सर्व देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग राज्यातील या 3 विमानतळावर केले जात आहे। या व्यतिरिक्त कोरोना व्हायरस ग्रस्त देशांमधून परत आलेल्या लोकांचा शोध प्रादेशिक सर्व्हेद्वारेही घेण्यात येत आहे।